इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा तुमच्या सोबत LBT महापालिका क्षेत्रामध्ये दारूवर LBT हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. महापालिका क्षेत्रात 50 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या मद्य आणि मद्यारकांपासून बनवलेल्या उत्पादनांच्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था कर म्हणजेच LBT वसूल करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं कालच्याला हा निर्णय घेतला. 2015 पासून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये LBT रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. पण मद्य व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला होता. मात्र आता त्यांना LBT द्यावा लागणार आहे. LBT रद्दच्या निर्णयामुळे मोठा आर्थिक भार राज्य शासनाला सहन करावा लागणार आहे, त्यामुळे अशा गोष्टी करण्यात येत आहेत असं एकूण सांगितलं जात आहे विशेष प्रतिनिधींकडून. ग्रेट, अवघड गोष्ट म्हणजे एकूणच काय बोलणार या विषयाबद्दल जरा बोलूयात इन डिटेल. काही महत्वपूर्ण गोष्टी आहे याच विषयासोबत जोडल्या गेलेल्या, त्या सगळ्या डिस्कस करूयात. फिलहाल एक बहुत ही खूबसूरत सा ट्रैक फ्रॉम राजनीति मोरा पिया मोसे बोलत नाही. सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते रहो.